नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. दक्षिण आशियातलो सगळ्यात फामाद सेरेंडिपिटी महोत्सव अंदुगोयांत 12 ते 21 डिसेंबर ह्या काळांत जातलो. ह्या कार्यावळीचें आयोजन मांडवी न्हंयच्या काठार तशेंच पणजेच्या वेगवेगळ्या वाठारांत जातले. ह्या महोत्सवांत कला तशेंच सामाजीक सर्जनशीलतायेचीं वेगवेगळीं तासां लोकां मुखार दवरतले. सेरेंडिपिटी महोत्सवांत देश संवसारभरांतले कलाकार वांटेकार जातात. अंदुया महोत्सवाचें 10वें वर्स आशिल्ल्यान सेरेंडिपिटीची 10वें वर्स ह्या संकल्पनेचेर संवसारीक पांवड्यावेले वेगवेगळे कलाकार आपली कलाकृती सादर करतले. ओल्ड जीएमसी वाठारांत एक्सेस व्हिलेज हो खाशेलो विभाग सेरेंडिपिटीत अंदू पळोवपाक मेळटलो. पेपर टू स्कल्पचर पक्षी निरीक्षण सत्राचे ह्या महोत्सवात आयोजन आसा. सायलंट रिदम्स ह्या मुख कलाकार गटाचे कार्यावळीचे सादरीकरणूय ह्या वेळार जातले. तशेंच दिव्यांग व्यक्तीक उर्बा दिवपी देरफॉर आय एम ही खाशेली कार्यावळ आसतली. हे शिवाय पोयम्स ऑन द मूव, डियर नॉर्मल, साउंड ऑफ सायलंस, सेन्सरी स्टोरी टेलिंग, पंचतंत्र स्टोरीज, सिनेमा फॉर एव्हरी सेन्स, पिलाटीस फ्लो सादरीकरण ह्या सारख्या कार्यावळींचो ह्या महोत्सवात सहभाग आसा. हडफडे हांगा रोमियो लेन हांगाच्या बर्च नायट क्लबात घडिल्ल्या उज्याच्या घडणुकेची चौकशी करपा खातीर सरकारान दंडाधिकारी चौकशी समिती स्थापन केल्या. उत्तर गोंयचे जिल्हाधिकारी आनी जिल्हो दंडाधिकारी अंकिता यादव हांच्या अध्यक्षतेखाला स्थापन केल्ल्या समितीत दक्षिण गोंयचे एसपी टिकम सिंग वर्मा, फॉरेन्सिक सायन्सेस संचालनालयाचे संचालक आशुतोष आपटे, अग्निशमन आनी आपत्कालीन सेवा संचालनालयाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर हांचो आस्पाव आसा. ही समिती घडणुकेक कारणीभूत थारिल्ली कारणां, कायदेशीर परवान्यांची तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय, मालक आनी हेर संबंधित यंत्रणेची जापसालदारकी आनी हेर गजालींचे परिक्षण करून आपलो अहवाल दितली. मजगतीं राज्य आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणान गोंयांतल्या सगळ्या नायट क्लब, रेस्टॉरंट, बार, इव्हेंट स्थळ आनी तत्सम आस्थापनांक 7 दिसां भितर अंतर्गत सुरक्षेचें ऑडिट करपाक सांगलां. तशेंच जिल्हो अधिकारी, उजो पालोवपी दळ, अधिकृत पंगडाक तपासणी खातीर अहवाल तयार दवरपाचो निर्देश दिला. पाळो दिवंक ना जाल्यार परवाने बंद, स्थगीत वा रद्द करप आनी आपत्ती वेवस्थापन कायदो 2005 आनी हेर लागू आशिल्ल्या कायद्याच्या कलम 51 ब खाला खटलो चलोवपाची शिटकावणी दिल्या. तशेंच उजो, वीज, संरचनात्मक आनी आपत्कालीन सुरक्षेच्या नेमांक खरपणान पाळो दिवपाचे निर्देशूय आस्थापनांक दिल्या. भारतीय वेंचणूक आयोग नवी दिल्लीन खाशेल्या सघन पुनर्निरीक्षणा विशीं गोंय राज्या खातीर 1 जानेवारी 2026 जावपी वेंचणूक वळेरी निरीक्षक म्हणून संदीप जाकीस महसूल सचीव हांची नियुक्ती केल्या. 18 डिसेंबराक दनपारा 3:30 सामान्य जनतेक तांचे प्रतिनिधित्व प्राप्त करपाक खोली क्रमांक 407 सेमिनार हॉल मातानी साल्दाना प्रशासकीय संकुल चौथो माळो फातोर्डा हांगा रूल ऑब्जर्वर उपलब्ध आसतले. तशेंच लोकांनी लँडलायन क्रमांक 241-9420 वा 241-9640 हाचेर संपर्क साधूं येता वा चेंबर क्रमांक 205 तिसरो माळो सचिवालय परवरी हांगाय संपर्क करूं येता. मुखेल वेंचणूक आयोगान चालीक लायिल्ल्या SIR मोहिमेक गोंय राज्यांतले मतदार बरो प्रतिसाद दीत आसा. मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयान जाहीर केल्ल्या प्रमाण आतां मेरेन जे गणना फॉर्म सादर केल्यात ते वट्ट 11,85,314 मतदारां पैकी 98.33% आसात. अजून मेरेन ज्या मतदारांनी आपले गणना फॉर्म सादर करूंक ना तांणी ते बेगिनात बेगीन मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयांत सादर करचे अशें कार्यालयान मागला. फॉर्म सादर करपाची निमणी तारीख 11 डिसेंबर मेरेन वाडिल्या. मतदार तांचे गणना फॉर्म voters.eci.gov.in ह्या पोर्टला वरवीं ऑनलायन सादर करपाकूय शकतात. हे विशीं गोवा विद्यापीठाचे कौशल शिरगांवकार हांणी आपलो दृश्टीकोन मांडलो. तशेंच सहभाग आनी जागृकतायेचें म्हत्व अधोरेखीत केलें.
SIR ही प्रक्रिया खूब म्हत्वाची जावन आसा. हांवें म्हजे SIR फॉर्म ऑनलायन भरलेले आसा आनी हो प्रोसेस खूब सरळ आनी खूब सोंपो आसा. म्हणूनच हांव सगळ्यांक लागीं मागता की तांच्यांनी तेंचे SIR बेगीच्या बेगीनूच भरचे. आमी आमच्या घरांनी डिफरंट BLOs म्हणजे ब्लॉक लेवल ऑफिसर येवपाचे आसा. तांकां तुमी सहभाग करचे सो दॅट ते आमचे SIR फॉर्म्स प्रॉपरली भरपाक शकता. तुमी हे फॉर्म्स ऑनलायनूय भरपाक शकता, तशेंच हार्ड कॉपी सुद्दां भरून BLO कडेन दिवपाक शकता.
FC गोवा पंगडान तिसरे खेपे AIFF सुपर कप फुटबॉल सर्तीचे वस्तादपण जिखले. फातोर्डा स्टेडियमांत जाल्ले खेळांत FC गोवा पंगडान पॅनल्टी शुटआउटांत इस्ट बंगाल पंगडाचेर 6-5 अशें जैत जोडलां. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजे चडांत चड तापमान 33 डिग्री सेल्सियस जालां तर उण्यांत उणें तापमान 21.6 डिग्री सेल्सियस नोंद जालां. राज्यांत हवामान सुकें उरपा सयत सकाळच्या वेळार धुकें पातळपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.